चीनीमंडी.com पॉडकास्ट।
धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांनी केली ऊस थकबाकीची मागणी। ऊस थकबाकी देणे आणि विजेचे कनेक्शन देण्यासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले। अखिल भारतीय किसान सभेच्या शेतकऱ्यांनी लघु सचिवालयाच्या बाहेर धरणे आंदोलन केले। या आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रीत सिंग होते। शेतकरी म्हणाले, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील। याबरोबरच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची सबसिडी सुरू करणे आणि खराब झालेल्या पिकांची भरपाई देण्याची सुद्धा मागणी केली। किसान सभेचे जिल्हा सचिव सुमित सिंग व कोषाध्यक्ष बलवान सिंग यांनी सांगितले की प्रशासन शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यात असफल झाले आहे, ज्यामुळे किसान सभेने उपायुक्त कार्यालया समोर आंदोलन सुरू केले आहे। या समस्यांची अनेकदा प्रशासनाला यापूर्वीही अवगत केले आहे, पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। साखर कारखान्यामध्ये ऊस गाळप बंद होऊन आता जवळपास 2 महिने झाले, पण शेतकऱ्यांचे करोडो रुपये अजूनही भागवले गेले नाहीयेत। ट्रॅक्टरची लाखो रुपयांची सबसिडी देखील देय आहे आणि खराब झालेल्या पिकांची गेल्या 3 वर्षाची भरपाई ही दिलेली नाहीये। या सर्व मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांच्यात रोष आहे। या आंदोलनात किसान सभा राज्य उपप्रधान इंदरजीत सिंग, किसान सभा जिल्हा उपप्रधान जोगेंद्र बनियानी आणि कॅप्टन शमशेर मलिक, सर्व कर्मचारी संघ, जिल्हा सह सचिव प्रेम घिलोटिया, SFI राज्य सचिव सुरेंद्र सिंग, अर्जुन PTI शिक्षकांनीही आपले समर्थन दिले आहे। यावेळी सुनील खरावड, समुद्र चिडी, रामकिशन नोंदन, राजकुमार, संदीप कटवडा आदी उपस्थित होते।